चीनीमंडी.com पॉडकास्ट।
येत्या 5 वर्षात भारतीयांच्या संपत्तीत होणार दुप्पट वाढ। कार्वे इंडिया वेल्थ 2019 अहवालानुसार येत्या 5 वर्षांमध्ये भारतीयांच्या संपत्तीत दुप्पट वाढ होणार आहे। भारतीयांची संपत्ती सध्याच्या 2.62 लाख कोटी रुपयांवरून 5.28 लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची शक्यता या अहवालात वर्तवली आहे, अशी माहिती कार्वे प्रायव्हेट वेल्थचे सीईओ अभिजित भावे यांनी दिली। कार्वेच्या अहवालात म्हटलं आहे की भारतीय लोक शेअर बाजारात थेट गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे 2025 पर्यंत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1 लाख अंकापर्यंत जाण्याची शक्यता आहे। शिवाय भारतीयांच्या फिजिकल ऍसेटमध्येही 7.59% वाढ झाली आहे। तसंच गेल्या वर्षाच्या तुलनेत 2019 भारतीयांची संपत्ती 430 लाख कोटींवर गेली आहे। गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातील बदलाबाबत नमूद करताना अहवालात सांगितलं आहे की भारतीय गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे, त्यामुळे मागील 5 वर्षांमध्ये फायनान्शियल असेट्सचं प्रमाण 57.25% 60.95% वाढलं आहे। तसंच फिजिकल ऍसेटमध्ये 7.59% वाढ झाली असून त्यामध्ये सोने आणि रिअल इस्टेट मिळून हे प्रमाण 92.57% पोहोचलं आहे। अहवालातील नोंदीनुसार देशातील अब्जाधीशांचा जवळपास सर्वच पैसा शेअर बाजारात गुंतवण्यात आला आहे। देशातील श्रीमंतांची एकूण संपत्ती 2018 430 लाख कोटी रुपयांवर पोहोचली। हीच संपत्ती 2017 392 लाख कोटी रुपयांवर होती। मुदत ठेवींवरील गुंतवणुकीत वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे। 2018 मुदत ठेवींमधील गुंतवणूक 8.85% वाढीनं 45 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे। जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने आयातदार असणाऱ्या भारतात भारतीयांनी 2019 80.94 लाख कोटी रुपयांची सोन्यात गुंतवणूक केली आहे। अब्जाधीशांची संपत्ती एका दृष्टिक्षेपात, एकूण अब्जाधीश 2.56 लाख, एकूण संपत्ती 430 लाख कोटी, वित्तीय संपत्ती 262 लाख कोटी, स्थावर संपत्ती 168 लाख कोटी, इक्विटीमध्ये गुंतवणूक 52 लाख कोटी, मुदत ठेवी 45 लाख कोटी, विमा गुंतवणूक 34 लाख कोटी आणि बँकेतील रक्कम 34 लाख कोटी।